चरणकृतं वाकायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाभि श्री चरणकृतं वाकायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाभि श्री महादेव शम्भः चरणकृतं वाकायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व।